नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सव 2025 उक्तावण करतले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी भारताच्या शेजार पयली ह्या निती खाला मालदिवाक फुडाराक लेगीत अशेच सहकार्य दिवपाचे उतर दिला. भारत आणि इराण हांणी चाबहार बंदर आणि व्यापारासयत द्विपक्षीय संबंधांचो नियाळ घेतलो. खर शियाचे ल्हारा आणि दाट धुक्याक लागून उत्तर भारतातल्या वेगवेगळ्या वाठारांनी सामान्य जिणेत व्यत्यय आयला. आणि खेळात, इंडियन सुपर लीग सर्तीत आयज भुवनेश्वरातल्या कलिंगा स्टेडियमात सांजे 5 ओडिशा FC आणि FC गोय हांच्या मदीं खेळ जातलो. आता पुराय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ग्रामीण भारत महोत्सव 2025 उक्तावण आयज नवी दिल्लीत करतले. प्रधानमंत्री मोदी ह्या सुवाळ्यात मार्गदर्शन करतले. ग्रामीण मुळावी बांदावळ वाढोवप, आत्मनिर्भर अर्थव्यवस्था तयार करप आणि गावगिऱ्या समाजातल्या नवनिर्मणेक पोसवण दिवप ह्या महोत्सवाचो हेत असा. महोत्सवात सादरीकरणा आणि प्रदर्शनांवरवीं भारताचे गिरेस्त सांस्कृतिक दायज दाखयतले. विकसित भारत 2047 खातीर एक लवचिक ग्रामीण भारत बांदप हो ह्या 6 महोत्सवाचो विषय असा. उद्योजकतेवरवीं ग्रामीण बायलांक सशक्त करप हे महोत्सवाचे महत्वाचे लक्ष असा. सहकार आणि सामूहिक ग्रामीण रुपांतरा खातीर रस्तो नकाशो तयार करपा खातीर वेगवेगळ्या क्षेत्रातले सरकारी अधिकारी ग्रामीण उद्योजक कारागीर आणि भागधारकांक एकठांय हाडटले. गावगिऱ्या लोकांमदीं अर्थीक स्थिरताय आणि अर्थीक सुरक्षेचो प्रसार करप, ईशान्य भारताचेर खासा लक्ष दिवप हो ह्या कार्यावळीचो हेत असा. काल नवी दिल्लीत विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि मालदीवचे विदेश व्यवहार मंत्री डॉ अब्दुल्ला खलील हांणी द्विपक्षीय भासाभास केली. डॉ एस जयशंकर हांणी मालदीवाकडेन आशिल्ल्या द्विपक्षीय संबंधांक भारत खासा महत्व दिता अशें सांगले आणि भारताच्या शेजार पयली धोरण आणि विजन सागराखाला मालदीवाक आदार दिवपाची उतर दिले. फाटल्या वर्सा ऑक्टोबरात मालदीवाचे राष्ट्राध्यक्ष डॉ मोहम्मद मुइझू हांच्या भारत भेटी वेळार जाल्ले कबलातीच्या प्रगतीविशी दोनूय फुडाऱ्यांनी नियाळ घेतलो. भारतान मालदीवाक आणीबाणीच्या वेळार दिल्ल्या अर्थिक मजतीची मालदीवाच्या विदेश वेव्हार मंत्र्यांनी तोखणाय केली. तशेंच भारताच्या अनुदानाच्या आदारान तिसऱ्या टप्प्याचे समुदाय उदरगत प्रकल्प मालदीवाक चालीक लावपा खातीर दोनूय देशांनी कबलात केल्या. भारत आणि इराण हांणी चाबहार बंदर, शेतकी सहकार्य, व्यापार आणि अर्थिक प्रश्न तशेंच सांस्कृतिक आणि लोकांमधले संबंध हांचो आसपाव आशिल्ल्या द्विपक्षीय संबंधांच्या पुराय विशयाचेर नियाळ घेतलो. काल नवी दिल्लीत भारत इराण परराष्ट्र कार्यालयाची 19वी सल्लामसलत बसका जाली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि इराणचे उपपरराष्ट्र मंत्री मजीद तख्त रवानची हांची हे बसकेचे सह अध्यक्षपण केले. अफगाणिस्तान अस्तंत आशियेतल्या परिस्थितीसयत सध्याच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींचोय आसपाव ह्या चर्चांनी केला असे परराष्ट्र मंत्रालयान निवेदनात सांगला. खर शियाची ल्हारा आणि दाट धुके हाका लागून उत्तर भारतातल्या वेगवेगळ्या वाठारांनी सामान्य जिणेत व्यत्यय आयला. आयज सकाळी दाट धुके पडून जायत्या वाठारांनी उड्डाण आणि रेल्वे येरादारीत आडमेळी आयल्यो. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणातल्या रस्त्यांची येरादारी सामकीच कमी गतीन चलताली. दिल्ली विमानतळार सकाळी दाट धुक्याक लागून विमान येरादारीचेर परिणाम झालो. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीन प्रवाशांनी विमानाविशी माहिती मेळोवपाक विमान कंपन्यांकडेन संपर्क साधचो असे सोशल मिडियाचेर सांगले. भारतीय रेल्वेच्या म्हणण्याप्रमाण दिल्लीक वचपी 49 गाडयांक 4 मेरेन कळाव झाला. तातूंत मालवा एक्सप्रेस, फराक्का एक्सप्रेस, पद्मावत एक्सप्रेस, श्रांजीवी एक्सप्रेस, अहमदाबाद राजधानी एक्सप्रेस, तमिळनाडू एक्सप्रेस, गोंडवाना एक्सप्रेस हांचो आसपाव जाता. मजगतीं राष्ट्रीय राजधानींतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळार चड धुके आशिल्ल्यान जायत्या विमानांकय कळाव जाल्ल्याची माहिती मेळ्या. फुडल्या 2 उत्तर उदेंत आणि मध्य भारताच्या कांय वाठारांनी दाट धुके आणि शियाची परिस्थिती चालूच उरतली आणि उपरांत सुदारपाची शक्यताय असा असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंडीगढ आणि उत्तर प्रदेशातल्या कांय वाठारांनी राती तसेच फातोडेर खूप दाट धुके पडपाची शक्यताय असा. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण फुडल्या 2-3 हिमाचल प्रदेश, उपहिमालयीन अस्तंत बंगाल, सिक्कीम, ओडिशा, आसाम, आसाम, मेघालय, मध्य प्रदेश आणि बिहारातूय दाट धुके पडपाची शक्यताय आसा. आयज आणि फाल्यां जम्मू काश्मीर, लडाख, गिलगित, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद हांगा व्हड प्रमाणात पावस आणि बर्फ पडपाचो अदमास आसा. फाल्यां हिमाचल प्रदेशातूय व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. उदेंत उत्तर प्रदेश, उत्तर कर्नाटक आणि तेलंगणात शियाच्या ल्हारांचो अदमास आयएमडीन उक्तायला. फुडल्या चार दिसात उत्तर अस्तंत भारतात उण्यात उणे तापमान 2 ते 3 अंश सेल्सियस वाढटले अशें हवामान खात्यान कळीत केला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या म्हादय चॅनलावेल्यान आयकतात. आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग आयज नवी दिल्लीत शास्त्रीय आणि उद्योगिक संशोधन खात्याच्या DSIR 40व्या स्थापणूक दीस सुवाळ्यात वाटेकार जातले. तसेच या कार्यावळीक भारत सरकारचे मुखेल शास्त्रीय सल्लागार, DSIR सचिव प्राध्यापक अजय कुमार सूद, DSIR सचिव आणि शास्त्रीय आणि उद्योगिक संशोधन महामंडळाचे महासंचालक हे कार्यावळीक हजर असतले. या उत्सवाची एक मुखेल गजा म्हणल्यार DSIR आणि लघु उद्योग भारती हांचे मदीं तंत्रज्ञानाचे हस्तांतरण जातले. संशोधन आणि उदरगत केंद्रांक, शास्त्रीय आणि उद्योगिक संशोधन संघटनांक तसेच संशोधन पर्यावरण यंत्रणेक घटमूट करपी भौशीक निधीतल्यान संस्थांक मान्यताय दिवन वेगवेगळ्या कार्यावळी वरवीं उद्योगिक संशोधन आणि नवनिर्माण मुखार व्हरपाक खात्याच्या भूमिकेक मान दिवपाचो हे उत्सवाचो हेत आसा. हैदराबादच्या थळाव्या न्यायालयान संध्या थिएटर चेंगरा चेंगरी प्रकरणात फिल्म अभिनेतो अल्लू अर्जुनाक नेमान जामीन दिला. चार दिसा आदी आदेश राखून दवरिल्ल्या नापल्ली न्यायालयान अभिनेत्याक जामीन मंजूर केलो. हो अभिनेतो उच्च न्यायालयान दिल्ले 4 सप्तकां आदी खातीरच्या अंतरीम जामीनाचेर आशिल्लो. अल्लू अर्जुनाक दरेकी 50,000 रुपयांची 2 जमानत जमा करपाक, चौकशेक सहकार्य करपाक आणि दर आयतारा चिकलपल्ली पुलीस स्टेशनात हजर रावपाक नामपल्ली न्यायालयान निर्देश दिला. अभिनेत्याच्या जामीन याचिकेक पुलिसांनी विरोध केल्लो, जाल्यार ताच्या वकिलांनी हे घडणुके खातीर ताका दोष दिवंक मेळचो ना असो युक्तिवाद केला. फाटल्या महिन्याच्या 4थ्या दिसा पुष्पा 2 द रूल ह्या सिनेमाच्या प्रिमियरात संध्या थिएटरात जाल्ल्या चेंगरा चेंगरीत एके बायलेक मरण आयले आणि तिचो पूत गंभीर जखमी झालो. थिएटर व्यवस्थापन, अल्लू अर्जुन आणि त्याच्या पंगडा आड पुलिसांनी खटले दाखल केल्यात. या प्रकरणात 13 डिसेंबराक अभिनेत्याक अटक केली आणि उच्च न्यायालयान ताका अंतरीम जामीन दिल्या उपरांत दुसऱ्या दिसा ताची सुटका झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे वतीन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरण रिजिजू आयज अजमेरातल्या सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्तीच्या दर्ग्यार चादर दितले. भाजपाचे अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी हेवूय ह्या वेळार हाजीर आसतले. बिरेस्तारा सुरू जाल्ल्या ख्वाजा गरीब नवाजाच्या 813व्या उर्सात दर्गाहात चादर दिवपाक सुरवात जाल्या. आयतारा सांजे वेळार प्रधानमंत्री मोदी हांणी ह्या निमतान मंत्री रिजिजू हांकां मखमली चादर दिल्या. चादर दिवपा वांगडाच मंत्री रिजिजू दर्गाहात वेब पोर्टल आनी एप सुरू करतले, जातूंत भक्तांक ख्वाजा गरीब नवाजाच्या जिविताविशीं आनी शिकवणेविशीं म्हायती मेळटली. ते भायर उर्स कार्यावळी संबंधीत पुस्तिका जाहीर करतले, तातूंत ह्या उत्सवाची परंपरा आनी इतिहासाविशीं म्हायती दितले. ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगला की अंदू गांव गरिबी मुक्त करपाचे आपल्या मंत्रालयान थारायला. काल नवी दिल्लीत सगळ्या राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामीण उदरगत मंत्र्यांवांगडा मंत्रालयाच्या वेगवेगळ्या योजनांचेर जाल्ले पुनरावलोकन बसकेत चौहान हांणी हे विशीं सांगला. राष्ट्रनिर्मितीत गांवांची भूमिका, जाका लागून भारत संवसारा खातीर आदर्श देश जातलो हाचेर मंत्र्यांनी भर दिला. 10व्या आणि निमाण्या शीख गुरु गोविंद सिंग हांच्या 358व्या जयंती निमतान 3 दिसांच्या प्रकाश उत्सवाची परब आयज सकाळी बिहाराच्या पाटणा शारातल्या तख्त श्री हरिमंदीर साहिब हांगा सुरू झाल्या. तख्त श्री हरिमंदर साहिब हे खालसा पंथ गुरु गोविंद सिंगाच्या संस्थापकाचे जन्मस्थान असा. सकाळी पाटणा शारातल्या तख्त श्री हरिमंदीर साहिब कडल्यान काढिल्ल्या व्हड मिरवणुकेन ह्या उत्सवाक सुरवात झाल्या. इंडियन सुपर लीग ISL फुटबॉल सर्तीत काल राती गुवाहाटीत नॉर्थ ईस्ट युनायटेड FC आणि मोहम्मद SC हांच्या मदीं झाल्ल्या खेळात गोल बगर बरोबरी झाली. गोल करपाक दोन्ही वटांनी खूप कष्ट घेतले. खेळाच्या चडशा भागात नॉर्थ इस्ट युनायटेड एफसीन वर्चस्व गाजयले पूण लक्ष्याचेर एकूय गोल करूंक शकलो ना. आयज भुवनेश्वरांतल्या कलिंगा स्टेडियमांत सांजे 5 वरांचेर ओडिशा एफसी आनी एफसी गोवा हांचे मदीं खेळ जातलो, जाल्यार जमशेदपुरांतल्या जेआरडी टाटा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सांत जावपी दुसरे मॅचींत सांजे 7:30 वरांचेर जमशेदपूर एफसी बेंगळुरू एफसी आड खेळटले. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सव 2025 उक्तावण करतले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी भारताच्या शेजार पयली ह्या निती खाला मालदिवाक फुडाराक लेगीत अशेच सहकार्य करपाचे उतर दिला. भारत आणि इराण हांनी चाबहार बंदर आणि व्यापारासहित द्विपक्षीय संबंधांचा नियाळ घेतला. खर शिंयाची ल्हारां आणि दाट धुक्याक लागून उत्तर भारतातल्या वेगवेगळ्या वाठारांनी सामान्य जिणेत व्यत्यय आयला. आणि इंडियन सुपर लीग सर्तीत आयज भुवनेश्वरातल्या कलिंगा स्टेडियमात सांजे 5 वरांचेर ओडिशा एफसी आणि एफसी गोवा हांच्या मदीं खेळ जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.